साक्षी स्वयं का पड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरथं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदं उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अहिंसा सत्यम क्रोधः त्याग शांतिः अपैशुनम् दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं रीः अचापलम् अचापल अचापल्य किंवा स्थैर्य हा दैवी गुण भगवंतांनी सांगितला आणि तो दैवी गुण आज आपण पाहणार आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करताना नेमक्या तीनच ओव्या लिहिलेल्या आहेत। आता सूत्र तंतू तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया तैसी प्राण जये कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय। अचापल्य याच्यावर बरच सांगता येईल पण ज्ञानेश्वर महाराजांनी प्राणजय प्राप्त केल्यानंतर कर्मेंद्रियांची जशी गती खुंटून जाते थांबते किंवा मनोजय जर झाला तर ज्ञानेंद्रिय आपोआपच शांत होतात एवढ्या दोनच गोष्टी सांगितल्या। एवं मन पवन नियमे मनाचं नियमन पवनाचं नियमन हे अचाफल्य म्हणून सांगितलं। आपल्याला चंचलता किती अंगानी माहिती आहे या अचाफल्य या शब्दावर स्वामीजींचंच प्रवचन चाललेलं होतं। आदल्या दिवशी स्वामीजी बोललेले होते त्यांनी निरूपण केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या दुकानामध्ये ते आत खुर्चीवर बसत असत तिथून त्यांनी एक माणूस दाखवला आणि जवळपास आम्ही तीन चार जण होतो उभं राहून तो माणूस पाहिला। ते म्हणाले हा किती चंचल आहे बघा। तो तिथे एका दुकानदाराशी बोलायला आलेला होता. बोलता बोलता त्यांनी हात त्या दुकानदाराच्या दारावर ठेवला. तो एका क्षणात काढला, दुसरा हात दुसऱ्या दारावर ठेवला. मग पाय पायरीवर ठेवून बोलायला लागला, पाय मागं घेतला. मग आपल्या पायावरच दीड पायावर उभा राहिल्यासारखं केलं. मग एकदम असा झाला. खरंच त्यांचं जे निरीक्षण होतं ते म्हणाले, एक दोन मिनिटांमध्ये हा किती हालचाली करतो बघा, एकदम हात डोक्याकडं. आणि मग असं म्हणाले, ते दाखवलं आम्हाला, बसलो आम्ही खाली. ते म्हणाले, याचं खरं कारण मन चंचल आहे हे आहे. मनामध्ये चंचलता आहे म्हणून इंद्रियांमध्ये चंचलता आहे. जर मन स्थिर असेल तर इतकी हालचाल करायचं कारण नाही. स्थैर्य किंवा अचांचल्य, मनाची उतावीळता अजिबात नसणं हा मोठाच गुण समजला जातो. आपल्या मनाचा योग्य कार्यामध्ये आपण वापर करतो आहोत. मन आता एका कामामध्ये निमग्न आहे, संपली गोष्ट. आमच्याकडे एक पाहुणे आले होते, ते पेपर वाचत होते आणि मला असं म्हणाले की आंघोळ झाल्यानंतर, तेव्हा टेप रेकॉर्डर होते, आंघोळ झाल्यावर स्वामीजींचं एक प्रवचन आपण ऐकू असं मला म्हणाले. चालेल, त्यांची आंघोळ झाली, त्यांचं पाणी लावलं, त्यांना सांगितलं की आंघोळ करून घ्या, तुमचं पाणी होत आलेलं आहे. तेवढ्यात उठले, पेपर ठेवून मला जरा आठवलं बाहेर जाऊन येतो म्हणून बाहेर गेले. ते जे बाहेर गेले ते 2 वाजता परत आले. मनामध्ये एखादी गोष्ट आठवली की आपण काय ठरवलेलं आहे ते संपूर्ण विसरलं. पाहुणे म्हणून आलेले असल्यामुळे त्यांच्या मंडळी त्या खूप नाराज झाल्या. त्या म्हणाले की हे सगळे लोक तुमच्याकरता नाश्ता घेण्यासाठी थांबलेले होते, जेवायला देखील सगळ्यांना उशीर झाला, तर तुम्ही आल्यावर सगळे जेवायला बसलो आहोत. पण त्यांचं आपलं याच्याकडे गेलो, मग त्याच्याकडून तो मित्र भेटला, दुसरीकडे गेलो, दुसरीकडून तिसरीकडे गेलो. हे जे अचांचल्य या गुणाच्या विरोधात असणार चंचलता हा जो भाग आहे, हा मनाच्या प्रभावामुळे घडणारी गोष्ट आहे. जर मन स्थिर असतं तर वर्तमानपत्र वाचायचं, पाणी तापलंय असा निरोप येईल तेव्हा पाणी आंघोळ करून घ्यायची, काय ठरलेलं आहे तसं प्रवचन ऐकायचं, नाश्ता करायचा त्याच वेळेला, फार तर घाई आहे बाहेर जायची तर, खरं म्हणजे प्रवचन ऐकायचं त्यावेळेला काही करायचं नाही, फक्त प्रवचनच ऐकायचं तरच ऐकलं जाईल. मग नाश्ता निहारी वगैरे करायची. आल्यावर ते म्हणाले की आधी आम्ही आंघोळ करणार. सगळ्यांची जेवणं राहिलेली होती. याचं कारण मन जसं सांगेल तसं ऐकणं आणि मनामध्ये जे जे येईल ते अनर्गळपणाने करत राहणं, कसलाच नियम जीवनाला नसणं. कितीतरी विद्यार्थ्यांचं देखील असं असतं की काढतात पुस्तकं, अमुक अमुक अभ्यास करू, आणि 5 मिनिटात ती ठेवून देतात, दुसरीच काढतात. ते करू, ते नको असं वाटतं, त्याच्यापेक्षा जरा चक्कर मारून येऊ. हे जे चांचल्य आहे, या चांचल्यामुळे जीवनामध्ये माणूस काहीही निश्चयाने करू शकत नाही, काहीच नाही. अर्जुनाचं असं सांगतात की अर्जुनाच्या ठिकाणी चंचलता, मनाचं चांचल्य ही गोष्ट कणभर देखील नव्हती. द्रोणाचार्यांनी परीक्षा घेतल्या तेव्हा त्या झाडावर पक्षी ठेवलेला आहे आणि त्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा आहे असं सगळ्या राजकुमारांना सांगितलं. आणि सगळ्या राजकुमारांनी आपल्या धनुष्याला बाण लावले, प्रत्यंच्या खेचल्या आणि प्रत्येकाजवळ जाऊन द्रोणाचार्य विचारत होते की काय काय दिसतंय. एक अर्जुनच असा होता की डोळ्याखेरीज अन्य काहीच दिसत नाही असं म्हणाला. जर काही दिसत असेल तर पक्षाचा डोळा त्याच्याखेरीज काहीच दिसत नाहीये या क्षणाला. ही हे मनाचं स्थैर्य आहे. अशा प्रकारचं जर स्थैर्य असेल तरच यशस्वीता असते, नाहीतर यशस्वीता अशक्य आहे. आम्ही एनसीसी मध्ये होतो आणि आम्हाला दुसऱ्या वर्षाकरता रायफल मधून फायरिंग करायला मिळालं. प्रत्येकाला 10-10 गोळ्या दिलेल्या होत्या. समोर टार्गेट्स होती, बंदूक होती. त्या बंदुकीचा दस्ता खांद्याला चांगला घट्ट लावून धरायचा असतो. जर सैल असेल तर तो आघात करतो खांद्यावर. मी आणि माझा एक मित्र, आम्ही एका वाड्यातही राहायचो, एका वर्गातही होतो, एनसीसी मध्ये एकत्र होतो. खूप एक्साइट झालेला होता की आज आपल्याला बंदूक चालवायला मिळणार. एकेकाला प्रत्येकाच्या समोर स्वतंत्र टार्गेट होत. त्याच्यात जे गोल काढलेले होते त्या गोलामध्ये तुम्ही गोळ्या मारायच्या असतात आणि 10 गोळ्या तुम्ही काही त्या शेवटच्या गोलातच माराल. जिथं तुम्ही माराल तिथं त्याच्या आसपास तुमच्या गोळ्या गेल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. आम्ही सगळे झोपलेले होतो. त्याच्या पलीकडच्याची पाळी आली तेव्हा मला म्हणाला, मक्या ढिशू ढिशू असं म्हणाला. मला खूप एक्साइट झालेला होता. पहिलीच गोळी उडव मारली तरी तर ते टार्गेट जिथं खोचून ठेवलेलं होतं एका कामटीला ते टार्गेट लावलेलं होतं आणि ते जमिनीत पुरलेलं होतं. त्या कामटीलाच त्याची गोळी ते धडाड दिशी उडालं. मागून लाथच मारली. तो जो ऑफिसर होता, तुला कुठं मारायला सांगितलं म्हणाला. आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना आम्ही गोळ्या मारल्यानंतर त्या ऑफिसरनी ज्या गोळ्या मारल्या त्यांनी प्रात्यक्षिक आम्हाला दाखवलं की कशी एकाग्रता पाहिजे. त्याच्यामध्ये अक्षरशः एक 1.5 किंवा 2 चौरस इंचामधून त्याच्या सगळ्या गोळ्या गेलेल्या होत्या. तो म्हणाला की हे केवळ कॉन्सन्ट्रेशनमुळे शक्य आहे. चांचल्यामध्ये सर्व प्रकारची असिद्धी दडून राहिलेली असते, अतिशय असिद्धी. कुठलीही गोष्ट असा मनुष्य पुरा करू शकत नाही, पूर्ण करू शकत नाही. चांचल्याच्या ठिकाणी अपूर्णताच भरून राहिलेली असते आणि अचांचल्य जिथं असतं, जिथं एकाग्रता असते. एकाग्रता हा शब्दही अयोग्य आहे. चंचलता नसते. अशा ठिकाणीच कुठल्याही कार्याची सिद्धी असते. कुठल्याही कार्याचं जे यश असतं तर ते यश हे अचांचल्यामध्ये भरून राहिलेलं असतं. अचांचल्य ही देखील चित्तदशा आहे. जसं चांचल्य ही चित्तदशा आहे, पतंजली महामुनींनी चित्ताचं वर्णन करत असताना चित्ताचे जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. वृत्ती 5 प्रकारच्या असतात असं पतंजली म्हणतात. त्याच्यामध्ये एक मूढ वृत्ती आहे. मूढ याचा अर्थ तमोगुणाने भरून राहिलेली वृत्ती, निद्रा आळस आणि प्रमाद ते निद्रेतच असतात, जागे असले तरी निद्रेत असल्यासारखे असतात, कुठलीही गोष्ट करत असताना त्यांचं लक्ष त्या ठिकाणी जवळपास नसतंच, एक प्रकारची जडता चित्ताला आलेली असते, अतिशय जड चित्त असतं, झोपाळलेलं, बाहेरच्या संज्ञा जरा कमीच झालेल्या, या चित्तदशेमध्ये जीवनामध्ये जे करणीय आहे, जे खरं म्हणजे करणं आवश्यक आहे, त्या गोष्टीच नेमक्या न करणं हे मूढ चित्ताचं लक्षण आहे. कामावर जायचं असेल तर झोपून राहायचं, मग त्याला आईनी उठवायचं, मागं लागायचं, यांनी आईच्या अंगावरच खेकसायचं. याचं कारण रात्री उशिरा झोपलेले असतात, सकाळी उठायची इच्छा नसते. असं हे मूढ चित्त त्याच्या विरुद्ध क्षिप्त म्हणजे रजोगुणांनी भरलेलं असं चित्त म्हणजे चंचल चित्त, ज्या चित्तामध्ये कामना वासना ठासून भरलेले आहेत असं चित्त, त्या कामना पूर्ण करण्यासाठी आणि एकूणच कर्मेंद्रियांच्या ठिकाणी देखील अतिशय कार्यप्रवणता असल्यामुळं, ही प्रकृती आहे असं असल्यामुळं रजोगुणात्मक वृत्तीच सतत उठत राहतात. विनोबा या रजोगुणाचं वर्णन करत असताना अचाट कामं करण्याची सवय, अचाट कामं करण्याची इच्छा, पर्वती 100 वेळेला चढून उतरायची, ते तर असं म्हणतात की समुद्राच्या तळाशी जायचं, बुड्या मारायच्या, समज आपल्याला समजायला नको का कुठं काय आहे, म्हणून समुद्राच्या तळाशी जायचं, तिथून कचरा घेऊन यायचा असं म्हणतात, शिंपले आणायचे, ते शिंपले फोडायचे, त्याच्यात काही एक पदार्थ मोती बाहेर पडतो, त्या नुसत्या मोत्याचं काय करायचं, त्याला भोग पाडायचं, त्याला भोग पाडलं म्हणून आपल्या कानाला भोग पाडायचं आणि कानात घालायचा. ही जी वृत्ती आहे, विशिष्ट वृत्ती, सतत रजोगुणामध्ये रमणारी अशी वृत्ती आणि त्याच्या विरुद्ध विक्षिप्त, म्हणजे आपण मराठीमध्ये वेगळ्या अर्थाने विक्षिप्त हा शब्द वापरतो, विक्षिप्त म्हणजे चंचल नसणारं चित्त, संस्कृतमध्ये जे क्षिप्त नाही असं ते विक्षिप्त चित्त. आपण विक्षिप्त म्हणजे तरी वैकी या अर्थाने घेतो, त्याच्याऐवजी ज्याच्या मनाला चांचल्याचा स्पर्श नाही असं, तसंच तमोगुणाचा देखील स्पर्श नाही, ज्याचं मन स्थिर आहे असा. मात्र हा जो अचापल्य हा जो गुण आहे, हा गुण त्याच्याही पुढे जातो. सत्वगुणाचा उद्रेक झाल्यामुळं किंवा सत्वगुण अति वाढीला लागल्यामुळं त्याला शास्त्राच्या अध्ययनाने किंवा संतांच्या अध्ययनाने आनंद वाटायला लागतो, शांती वाटायला लागते, साधनेबद्दल रुची निर्माण होते, कधीतरी कुठेतरी चाललेल्या भजनाला जाऊन बसतो बरं वाटतं, निरूपण ऐकायला येतो बरं वाटतं, पूजा करतो पूजा पाहतो बरं वाटतं. अशा वेळेला हे क्षिप्त विक्षिप्त असणारं चित्त हे सहजच एकाग्र होतं आणि एकाग्र झाल्यामुळे त्या एकाग्रतेमध्ये म्हणजे चाललेल्या क्रियेच्या पेक्षा दुसरं काहीही चित्तामध्ये नाही अशा चित्तदशेच्या वेळेला क्षणभराकरता चित्त निरुद्ध देखील होतं, म्हणजे चित्तरहितता त्याला मिळते. या एकाग्र चित्तामध्ये क्षणिक निरुद्ध चित्त होतं आणि त्याला शांत वाटत. चित्त क्षणिक निरुद्ध झाल्यामुळे त्याला आनंद मिळालेला असतो किंवा शांती मिळालेली असते, त्याचा संबंध तो पूजेशी जोडतो, कारण पूजा करताना हे झालेलं असतं. किंवा त्याचा संबंध तो नामस्मरणाशी जोडतो, कारण नामस्मरण करताना ते झालेलं असतं. त्याचा संबंध तो क्वचित ध्यानाशी जोडतो, ध्यान करत असताना ते झालेलं असतं. पण एकाग्र चित्त निरुद्ध क्षण मात्र झाल्यामुळं त्या निरुद्ध सुखाची, निरुद्ध अशा चित्ताच्या सुखाची त्याला ओढ निर्माण होते आणि ते परत एकदा व्हावं असं वाटतं. पहिल्यांदा आपोआप झालेलं असतं आणि मग नंतर तो सहेतुक प्रयत्न करायला लागतो आणि त्या प्रयत्नांनी खरंच त्याचं चित्त विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा दशेला प्राप्त होतं. अशा दशेला चित्त प्राप्त झाल्यानंतर चित्तरहित अशी स्थिती प्राप्त होते, ज्याच्या ठिकाणी वृत्तीच नाही, मनच नाही. आपण जागे आहोत पण मनाखेरीज आहोत. विचारांखेरीज आहोत. यावेळेला चित्त क्षिप्तही नसतं, एकाग्रही नसतं. त्याची सगळी चंचलता निघून गेलेली असते. अचांचल्य हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं ओव्या सांगताना मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू, जसा सूर्य मावळला की सगळा पसारा किरणांचा आपोआप सूर्य आवरून घेतो, स्वतःपाशी ओढून घेतो किरण, तुमच्यापाशी ठेवत नाही, अंधार पडतो तुम्हाला. तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी मनाचं तर बळ असतं, मनाने बळ पुरवलं म्हणून ज्ञानेंद्रियांची शहामत, नाहीतर ज्ञानेंद्रिय काय करतील. पण तिथून मनच काढून घेतल्यामुळं विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा एका प्रक्रियेनी मनरहितता जर प्राप्त झाली, मन मुरे मग जे उरे ते तू कारे सेवी सिना, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दिसते तरी न धरवे हाते कैसे ते संताते पुसावे, तेथील खूण विरळा जाणे निवृत्ती प्रसादे ज्ञान देव म्हणे. फार थोड्या लोकांना यावेळेला काय होतं ते कळतं, ते प्रसादानीच, गुरुकृपेनीच कळतं, प्रसादाशिवाय हे कळत नाही. पण त्याच्यासाठी मन मुरल्यावर देखील काही उरतं, जे उरतं ते आत्मतत्व असतं. अशा प्रकारे निरुद्ध अशा चित्तदशेमध्ये संपूर्ण अचांचल्य साठवलेलं असतं. हे चित्त निरुद्ध होतात ना किंवा होण्याच्या प्रक्रियेमध्ये श्वासांचाही सहभाग असतो, श्वासगतीचा देखील सहभाग असतो. तसंही पाहायचं झालं तर आपलं मन आणि श्वास या एका नाण्याच्या दोन बाजू असतात. तुम्ही मनाचा तरी विचार केला चालेल, श्वासाचा तरी विचार केला चालेल. मनाकडे साक्षीत्वाने पहा. ज्या चित्तवृत्ती उठतील त्याला प्रतिसाद देऊ नका. चित्तवृत्ती उठण्याचा वेग कमी होत जाईल. चित्तवृत्ती उठल्या आणि प्रतिसाद न दिल्यामुळे जागच्या जागीच मावळल्या, त्यानंतर परत उठल्या, पहिली वृत्ती निमाली आणि दुसरी वृत्ती उठली, या दरम्यान काही क्षण निघून गेले, त्याच क्षणी पुढची वृत्ती उठली नाही, काळ मात्र निघून गेला, पहिली वृत्ती संपली, दुसरी वृत्ती उठायच्या आधी थोडा काळ निघून गेला. हा जो निर्विचार काळ आहे, हा काळ जसा वाढत जातो तसं हे चित्ताचं अचांचल्य जास्त प्रचितेला यायला सुरुवात होते. हे जसं मनाच्या बाजूने सांगितलं जातं तसं श्वासाच्याही बाजूने सांगितलं जातं. म्हणून कधी कधी ध्यानाच्या अभ्यासकांना श्वास नियंत्रित करायला सांगितलं जातं. श्वासाचा इतका जवळचा संबंध आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जर रागावलो तर आपले श्वास वेगळे असतात, आपल्याला भीती वाटली तर आपल्याला वेगळे श्वास जाणवतात. कुठलाही विकार निर्माण झाला तरी श्वास वेगळे असतात. निश्चिंत शांत अशा मनोवृत्तीमध्ये आपले श्वास वेगळे असतात. पूर्वी जेव्हा अभिनयाचं तंत्र तेवढं विकसित झालेलं नव्हतं तेव्हा हे प्रभात पिक्चर्सचे सिनेमा जर तुम्ही पाहिले तर राग आला हे दाखवण्यासाठी तो नट किंवा नटी छातीची जोरात हालचाल करायचे, असं ते मुद्दाम दाखवायचे की याला राग आलाय असं समजावं. आणि मग नंतर त्याच्यात सफाई होत होत आपल्याला राग येतो तेव्हा कशा प्रकारचा आपला श्वास चाललेला आहे याचं निरीक्षण करायला इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला सुरुवात झाली. तुम्हाला भीती वाटली तर कसे श्वास चालतात हे जरा शिका असं विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात झाली, शिकवायला सुरुवात झाली. मग असा छातीचा भाता हलवण्याची गरज आता बंद झाली. ते इंडिकेशन होतं रागावलाय माणूस म्हणून. म्हणून थोड्या श्वासाच्या फेरफाराचा प्रश्न आहे. तुमच्या मनात क्रोधाचा विचार उठला नाही, मानसशास्त्रीय प्रयोग सांगतो, तुमच्या मनात कुठलाही क्रोधाचा विचार उठलेला नाही, पण क्रोधाच्या वेळेला जसे श्वास चालतात तसे श्वास तुम्ही घ्या. तुमचं मन हे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारांनी क्षुब्ध होतं थोड्याच वेळात, असं लक्षात येईल. जर तुम्हाला आठवत असेल क्रोधाच्या वेळेला आपले श्वास कसे चालतात तर तुम्ही क्रोध आलेला नसताना जरा तसे श्वास घेऊन पहा, थोड्या वेळाने चित्त क्षुब्ध होईल. उलट्या बाजूनी तुम्ही शांत असताना तुमचे कसे श्वास चालतात हे जरा तुम्ही पहा, जर समजलं तुम्हाला तर. आणि तुमची मनस्थिती कशीही असो तुम्ही तसे श्वास घेण्याचा प्रयत्न करा, मनस्थिती निवळेल, शांत होऊन जाईल. ते श्वासाशीही संबंधित आहेच. असं असल्यामुळं तुम्ही श्वास नियंत्रित करा असं योगशास्त्र सांगतं. सोहम ध्यान साधनेत याचा समन्वय घातलेला आहे. तुम्ही सुरुवातीला श्वास नियंत्रित करा, श्वासाबरोबर बोधाचं स्मरण करा आणि मग नंतर चित्ताकडं आज्ञाचक्राच्या ठिकाणी मन आहे किंवा वृत्ती उठतात असं लक्षात घेऊन त्याच्या आतून चित्ताकडं साक्षीत्वाने पहा असं सांगितलं जातं. समन्वय साधलेला आहे. पण केवळ प्राणायाम करणाऱ्यांचं देखील चित्त शांत होतं. ध्यानाची प्रक्रिया प्राणायामातून जाते असे काही संप्रदाय आहेत, त्यांना साक्षीत्व वगैरे सांगितलं जात नाही. केवळ प्राणायाम करता करता मन अतिशय अतीव शांत होतं असा त्यांचा अनुभव आहे. ज्यांनी श्वासांची ही जी क्रिया आहे ती क्रिया विशिष्ट शांत प्रकाराने चालवली, त्यांचं चित्त हळूहळू शांत होतं एवढंच नव्हे, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं श्वास जसे शांत होत जातील तसं चित्त निरुद्ध व्हायला सुरुवात होते, आणि चित्ताला जर निरुद्धता आली तर श्वासही तेवढ्या वेळपुरते थांबून जातात। ध्यानाला बसणाऱ्या चांगल्या साधकांचा असा अनुभव आहे की चित्तवृत्ती अगदीच थांबलेल्या असतात तेवढ्या वेळपुरते श्वासही पूर्ण थांबलेले असतात। आता सूत्र तंतु तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया, साई खडियाच म्हणजे बोटाच्या लाघवानी त्या बाहुल्या नाचतात त्याला साई खड्याच्या बाहुल्या म्हणतात। तो नाचवणारा आतच असतो आणि स्टेजवर फक्त बाहुल्या नाच करताना दिसत असतात आणि त्याच्या बोटांची करामत चाललेली असते। तो बोट जशी फिरवतो तशा त्या बाहुल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी कृती करताना दिसतात। त्याच्या बोटाची करामत आहे का बाहुल्यांचं कौशल्य आहे? ते सूत्रतंतू मुळे घडतं। बोटांची करामत, बोट आणि त्या बाहुल्यांच्या अवयवांना जोडलेलं सूत्र त्यामुळे हे घडतं। ज्ञानेश्वर महाराजांनी साई खडी याचे बाहुले चालवित्या सूत्राचे नि चाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा असं म्हटलेलं आहे। माझे स्वामी निवृत्तीदास निवृत्तीनाथ जसं साई खड्याचं बाहुलं सूत्र चालवणारा जो असतो त्याच्या मर्जीप्रमाणे चालतं तसे निवृत्तीनाथ बोलवतात तसा मी बोलतो असं ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात। आता सूत्र तंतु तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया, पण दैव वशात एखाद्या प्रयोगाच्या वेळेला असं झालं की ते ताण नेहमीच पडत असतो त्यामुळं तो दोरा तुटला, ती बाहुली थांबली। तैसी प्राण जये कर्मेंद्रिया खुंटे गती, तशी प्राण जय ज्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे त्याच्या कर्मेंद्रियांची गती थांबून जाते। बऱ्याच वेळेला अगदी महत्वाची कामं करताना श्वास देखील रोधून धरायला लागतो, श्वास देखील अडथळा असतो। जसं धनुर्धर किंवा एखादा पिस्तूल नेमबाजीचा प्रकार करत असताना त्यांना श्वासही थांबवायला सांगतात तेवढ्या वेळात, तरच मन पूर्ण स्थिर होतं। सगळं शरीर स्थिर होत की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू, दिवस मावळल्यानंतर किरणांचा सगळा पसारा तो जसा आपल्याकडं परतून मागं घेतो दिन कर सूर्य तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा, तसा मन जय प्राप्त झाला की ज्ञानेंद्रिय आहेत त्यांची कामं बंद होऊन राहतात। बहिणाबाईंचा एक अभंग आहे, विवेक वैराग्य सापडले मज आता मना तुझ कोण पुसे, मला विवेक जे आत्मानात्म विवेक, आत्मा कोण आणि अनात्मा कोण याचा विवेक करून आत्म्याचंच जीवन निश्चयाने जगायचं आणि अनात्म्याचं जीवन जे आहे त्याचा त्याग करायचा किंवा त्याच्यामध्ये रमून राहायचं नाही. मला विवेक सापडला आणि वैराग्यही सापडलं. कधी कधी विवेक आराम खुर्चीवर बसल्या बसल्या सगळं आठवणं म्हणजे विवेक नाही, वेळ प्रसंगी तो वापरणं म्हणजे वैराग्य. आता मना तुझं कोण पुसे, आता आता हे मना, आता आता तुझं महत्व संपलं समज. धरून आणीन करीन ध्यानस्थ होईल तो अंत इंद्रियांचा. कशी प्रक्रिया सांगितली आहे बघा, तुला धरून आणीन, पकडून आणीन आणि ध्यानाला बसवीन, मनाला ध्यानाला बसवीन, इंद्रियांचा अंत होईल. होईल तो अंत इंद्रियांचा, देहाची देहभावना देखील नाहीशी होईल. तुझाची तुझला करीन पारकी, मना तू विलोकी आपणासी. तुलाच तुझ्या ठिकाणी मी नेस्तनाबूत करून टाकेन. हे मना तू विलोकी आपणासी, मी तुला तुझ्याच कृतीकडे साक्षीत्वानी पाहायला लावेन, तसं तू पाहायला पाहिजेस. बहीण म्हणे मना यश घेता हित, ना तरी पतित पावसील. केवढं सामर्थ्य आहे बघा साधनेचं. की मावळलिया दिन करू, सरे किरणांचा प्रसरू, तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा. एवं मन पवन नियमे, होती दाही इंद्रिये अक्षमे. अशा प्रकारे मन आणि पवन यांना एका नियमानी चालवल्यामुळं दहाही इंद्रिय जणू पंगू होऊन जातात आणि मग तो समाधीच स्थिर होतो. इंद्रियांची जोपर्यंत काही ना काहीतरी इंद्रियांच्या ठिकाणी चित्तवृत्ती वावरत आहे, पाहण्यात रस आहे, ध्यानाला बसलाय. आणि या सगळ्या अवस्थांमधून कोणीही झाला तरी जातच असतो, त्यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं असतं. आम्ही स्वामीजींकडे जायचो, इंग्लंडमध्ये क्रिकेटची मॅच रात्री संपते, प्रादेशिक बातम्या सुरू झाल्या, तिथं त्यांच्या तिथं चाळीत राहायचे, तीन खोल्या आणि एक खोली दुसरं कोणीतरी बिराड करू होते, त्यांचा रेडिओ बरोबर लागायचा. ध्यानाचा जो दीड तास असायचा त्यांचा, ते सहा ते साडेसात ध्यानाला बसायचे. सहा ते साधारणपणाने सात पर्यंत फारसा आवाज नसायचा, अगदी शांत असायचा. ती चाळ ही अगदी शांत असायची, एरवी त्या चाळीत तशी धावपळ गर्दी गोंगाट असं नव्हतंच. पण सातला पाच कमी झाले की शेजारच्या घरामध्ये ते रेडिओ लावायचे, मग संस्कृत बातम्या वार्ताह त्या झाल्या, सात पाच ते सात दहा मराठी बातम्या, मध्ये शालू आणायचा आहे, जाऊ अमुक अमुक ठिकाणी, अशा ज्या जाहिराती असतात त्या लागायच्या. जे संत देखील त्याला कसे अपवाद नसतात. मी पाहतो साऊंड प्रूफ खोल्या करून घेऊ शकतात अशी ज्यांची परिस्थिती आहे, आणि करून घेतात आणि ध्यानाला बसतात. तरी देखील मन आवरता येत नाही, ही अडचण तशीच कायम, बाहेरचा एकही आवाज येत नाही ऐकू, तरी आतले आवाज किती त्रासदायक असतात, मन फिरतं त्याला काय करणार. आणि रोज ते ध्यानाला बसताना पाऊण तास हे सगळं जवळपास 7:15 पर्यंत चालायचं, 7:15 ला बातम्या झाल्या की ते रेडिओ बंद करायचे, पुढची 10-15 मिनिट अजिबात आवाज नसायचा परत, बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता यायचं. पण स्कोरची वेळ आली की काउंट ऑफ करायचं की किती झाला स्कोर, काय झालं काल, कारण रात्री थोड्या वेळ तरी मॅच पाहिलेली असायची आणि काय झालंय कोण जाणे म्हणून झोपलेलं असायचं. अशी इंद्रियांच्या ठिकाणी कसमस असते, कुठला ज्याचा ज्याची आवड असते त्या ठिकाणी इंद्रिय ओढ घेतात, याच्यावर विजयच मिळवावा लागतो. नंतर नंतर ते जमायला लागलं पण तसं त्रासदायक गेलं. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिय अक्षमे, इंद्रियांच्या ठिकाणी जी कसमस असते हे करू की ते करू की ते करू, ही ध्यानाला बसलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी देखील असतेच. तो प्रयत्न करत असतो बिचारा, त्याला काही सगळं जमलेलं असतं असं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तर ध्यानाला बसायच्या आधी सद्गुरूंचीच स्मरण करावं असं त्याच करता सांगितलं. तेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंकाराचे, विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी, असं ते म्हणतात. सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर अचापल्य हा भाव सहज येईल असं ते म्हणतात त्या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये. एवं मनपण वेळ झाली आपली. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे, अशा प्रकारे मनाचा आणि पवनाचं नियमन केल्यानंतर दहाही इंद्रिय ही जणू पंगू होऊन जातात. ते अचापल्य वर्मे येणे होय, अचापल्य या शब्दाचं वर्म खरं या कृतीमध्ये आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बाकी याचे अर्थ अजूनही सांगता येणं शक्य आहे. इंद्रियांचा निश्चित कार्यात वापर करत असताना व्यवहार काळी त्याचा अन्य इतर ठिकाणी वापर न करणं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर पेपर वाचतो आहे, नाश्ता करतो आहे, समोरच्यांशी बोलतो आहे आणि टीव्हीमध्ये देखील लक्ष आहे, खातो आहे, समोरच्यांशी बोलतो आहे आणि मोबाईल मध्ये लक्ष आहे, चांगलं नाही हे, जीवन नाही. मित्राशी बोलतो आहे पण आत घरात काय बोलणं चाललेलं आहे इकडेही लक्ष आहे, पूजा करतो आहे आणि मधूनच सूचना देतो आहे, अरे ते हे करा, अरे ते करा, या गोष्टी नसल्या पाहिजेत व्यवहारात. मध्ये जर अचापल्य त्यावेळेला ते करायचं मनपूर्वक अशा अशा प्रकारची कृती पाहिजे. पण अशा स्थूल गोष्टी सांगायच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाचं वर्णन केलं, मनाचं आणि पवनाचं नियमन हे अचापल्य सांगितलं, हे अधिक अंतरंग आहे. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर हरि।